नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. निसर्गोपचार ही शाखा निसर्गाशी सुसंवाद राखायला प्रोत्साहन देते असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात उरळी कांजन इथल्या निसर्गोपचार केंद्राच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंग, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातल्या हॉटेल्स उपाहारगृहांसाठी उद्यापासून 20% अतिरिक्त गॅस पुरवठा होणार असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्यातली हॉटेल्स, ढाबे, उपाहारगृह, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया दुग्धव्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन, कम्युनिटी किचन्स यांचा यात समावेश आहे. रशियाहून कच्चं तेल घेऊन येणारं अॅक्वा टायटन हे जहाज आज कर्नाटकात मंगळुरू इथल्या बंदरात पोहोचलं. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे जगभरात वाढलेल्या इंधनाच्या किमती स्थिर करण्याच्या उद्देशानं अमेरिकेनं समुद्रात उभ्या असलेल्या रशियाच्या तेलवाहू जहाजांना पुढे जाण्याची परवानगी दिल्यानंतर हे जहाज भारतात आलं आहे. इंडियन ओपन 2026 स्क्वॉश स्पर्धेत पुरुष गटात भारताच्या अभय सिंग आणि वीर चोत्रानी यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आज मुंबईत होणाऱ्या अंतिम सामन्यात या दोघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार असून भारताचं पदक निश्चित झालं आहे. महिला गटात भारताच्या अनाहत सिंग हिचा सामना आज संध्याकाळी इजिप्तच्या हाना मोताज हिच्याशी होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.